हॅलो, महेश गाते. नमस्कार सर, किरण फडके बोलतोय फॉरेस्टर्स मधनं, बारामती स्कीम्स मधनं. तुम्ही फॉरेस्टर्सला व्हिजिट केली होती आय टी, सो आपण भेटलो होतो त्यावेळेला. तर त्याच्या संदर्भात आपलं हे चालू होतं, एक्झिबिशन चालू होतं, तुम्ही पेपरला ऍड पण बघितली असेल मे बी. तर त्याच्यात आपल्याकडे काही डिस्काउंट चांगली होती आता पुढच्या 2 दिवसात. हो चालेल चालेल, नो प्रॉब्लेम सर. ओके, या.